अति सुखात संसार करी सौरूपती मेनिके परी गावंजिला ती शोभली खरी वांगे भराडीची गिरदा दिली गावली बाबाला बघा अति आनंदान दिली गावली बाबाला रुपड छान बघून बाबा हरला भान गावदी जरी पहिलवान कवाळीची वर पंच प्राण वांगे भराडीची गिरीदा दिली गावली बाबाला बघा अति आनंदान दिली गावली बाबाला सासूबाईची लाडकी सुन सासरा गाई तिच होगुन पतीच रूप निश्य पाहून निघून जाई तिचा होतीन वांगे भराडीची गिरीदा दिली गावली बाबाला बघा अति आनंदाने